नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लासमधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत आज शून्य काळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समीक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून यामुळे लोकशाही अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात काल एकाच दिवशी 13 पोलिसांसह 91 जणांचा मृत्यू झाला. राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांमध्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1971 युद्धातल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्ताव आरक्षण विरोधकांनी फेटाळून लावला असून त्यांनी राजीनामा द्यावा ही एककलमी मागणी केली आहे. दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणावरून अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवतीनगर तळापासून यात्रेकरूंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवून आज 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपुरा इथं एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देऊ नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवार निमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदिरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीत कांस्य पदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे, तर महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरण पहलचा सामना होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. दरम्यान टेनिसपटू नोवाक जोकोविचनं प्रथमच ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यानं कार्लोस अल्काद्रासचा 7-6, 7-6 असा पराभव केला. 1988 नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोविच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरू असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशमन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन महापालिकेनं केलं आहे. दरम्यान निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी 5750 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.